हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्ना विष्णु शशोष सेमा वरदन्तु वां गिरः द्युम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तं च माधीतं च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च मोजश्च मे सहश्च मायुश्च मे जरा च मात्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परूगंषि च मे शरीराणि च मे ज्येष्ठं च माधिपत्यं च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मे भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशश्च मे द्विषिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सूक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपथं च मवृद्धं च मवृद्धिश्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आज सद्भक्त वृंदाताई साखरदांडे आपल्याला सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। गेली काही वर्षे आपण स्वामी माधवनाथांच्या पवित्र अशा आठवणी ऐकतो आहोत। अलीकडच्या काळात आपण सद्भक्त सौ निरंजना, राधिका आणि श्री कुटेकाका यांच्या सुंदर आठवणी ऐकल्या। कुटेकाकांनी स्वामींनी निर्माण केलेले साधक विश्व आणि त्यांचा आनंदाचा दरबार जसाच्या तसा आपल्या डोळ्यांसमोर उभा केला। त्यानंतर आता मी जेव्हा आठवणी लिहायला सुरुवात केली तेव्हा पहिली गोष्ट अशी लक्षात आली की स्वामींसारख्या महापुरुषाविषयी लिहिणं अति अवघड। परमार्थातले काहीही कळत नसताना मोठ्या भाग्याने स्वामी आमच्या अतिसामान्य अशा जीवनात आले आणि त्यांनी कृपाळूपणे हा शांती समाधानाचा मार्ग दाखवला। स्वामी मकरंदनाथांच्या इच्छेने आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेने हे लिहिण्याचे धाडस करत आहे। स्वामी आमच्या जीवनात कसे आले तर 1978 साली माझ्या सासूबाई आणि नणंद सौशीला यांना स्वामींचा अनुग्रह झाला। त्यानंतर त्यावेळी आम्ही मुंबईला राहत होतो। त्यानंतर आम्ही दोघं एकदा पुण्याला येणार होतो तेव्हा सासूबाई आम्हाला म्हणाल्या तुम्ही स्वामींना आणि मातोश्री सौ सरलाताईंना त्यांच्या दुकानात जाऊन नमस्कार करून या। त्याप्रमाणे आम्ही स्वामींच्या दुकानात गेलो। वडीलधाऱ्या मंडळींना जसा वाकून नमस्कार करतात तसाच नमस्कार केला। पुढे माझ्या आजी सासूबाईंनी मला दासबोध आणि गोंदवलेकर महाराजांचे चरित्र असे दोन ग्रंथ दिले। ते घेताना माझ्या मनात आलं खरं तर यांनी वाचायची ही देवाची पुस्तकं आहेत, मला या वयात देऊन काय उपयोग। पण सहज म्हणून ती मी वाचायला घेतली। गोंदवलेकर महाराजांचे चरित्र वाचल्यावर असे वाटले परमार्थ हा शांती समाधानाचा एक मार्ग आहे, पण शांती समाधान मिळायचे असेल तर मन मात्र शुद्ध व्हायला हवे आणि मन शुद्ध होण्यासाठी सद्गुरूंची भेट व्हायला हवी। आणि मनात असे विचार सुरू झाले की सासूबाईंचे सद्गुरू आहेत त्यांच्याकडूनच अनुग्रह घ्यावा का। पण वाटले नको, अनुग्रह घेतला तर त्याचे नियम काय असतील, ध्यानाला वगैरे बसावे लागेल, हे सर्व आपल्याला जमायला तर हवे, पण पुढे काय माहिती नाही। स्वामींच्या कृपेचा योग होता आणि 82 साली मी सौशिलाच्या आग्रहावरून अनुग्रहासाठी पुण्यात आले. त्यावेळी स्वामींनी त्यांचे दुकान विकले होते आणि स्वामींच्या घरी म्हणजे भाग्येश्वर निवासात सत्संग होत असे. स्वामींच्या दोन छोट्या खोल्यात 25-30 साधक बसत असत. स्वामी सहज काही बोलत असत किंवा कुणी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत असत. अशाच एका सत्संगाला सकाळी 10:30 वाजता सौशिला बरोबर मी गेले. स्वामी पलंगावर बसले होते. स्वामींना आम्ही नमस्कार केला आणि तिथेच खाली बसलो. सत्संग संपल्यावर निघताना पुन्हा नमस्कार केला. त्यावेळी स्वामींना आल्यावर आणि निघताना असा 2 वेळा नमस्कार करायला मिळत असे. सर्वजण स्वामींच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करत होते. मी पण स्वामींच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. असा नमस्कार मी प्रथमच करत होते. शिलाने स्वामींना माझी ओळख करून दिली आणि विचारले, हिला अनुग्रह हवा आहे, द्याल का? खरं तर कोणतीही पात्रता नसताना मी त्यांच्याकडे अनुग्रह मागत होते. त्यांनी जर विचारले की काय साधना वगैरे करतेस का, तर मनाचे श्लोक वाचते, देवीचे गणपतीचे स्तोत्र म्हणते, थोडे नामस्मरण करते असे सांगायचे असे ठरवले होते. पण त्यांनी तसे काहीच विचारले नाही आणि अनुग्रह देतो किंवा नाही असेही ते काहीच बोलले नाही. फक्त म्हणाले, उद्या 10:30 वाजता या. त्यानंतर 2 दिवस त्यांनी 10:30 ये असे सांगितले. मला वाटले अनुग्रह देतील की नाही कोण जाणे. पण तिसऱ्या दिवशी मात्र नमस्कारानंतर ते म्हणाले, उद्या सकाळी 9:45 5 मिनिटे कमी असताना ये, पण अनुग्रह देईन असे काहीच म्हणाले नाहीत. पण 9:45 ही अनुग्रहाची वेळ असते असे कळल्यामुळे मी अनुग्रहाच्या तयारीने नारळ हार वगैरे घेऊन भाग्येश्वर निवासात गेले. स्वामींच्या घराचा दरवाजा उघडाच होता. रेशमी कद अंगावर उपळणे अशी स्वामींची प्रसन्न मूर्ती समोरच उभी होती. आतल्या खोलीत खाली 2 आसने मांडून ठेवली होती. अनुग्रहासाठी लागणारी सर्व तयारी सौ सरलतेने करून ठेवली होती. स्वामी एका आसनावर बसले आणि मला समोरच्या आसनावर बसायला सांगितले. जो उपदेश त्यांना करायचा होता तो त्याने अगदी शांतपणे जसे लहान मुलाला प्रेमाने समजावून सांगावे तसं समजावून सांगितला. ध्यानाची प्रक्रिया सांगितली. ध्यानाला बसायला सांगून ध्यान करून घेतले, पूजा करून घेतली आणि मग त्याने आपले दोन्ही पाय समोर केले, नमस्कार करायला सांगितला आणि म्हणाले, तुला अनुग्रह झाला, आज तुझे मोठे काम झाले. अनुग्रहासारखी अलौकिक गोष्ट परमभाग्याने आपल्याला सर्वांनाच लाभलेली आहे तशीच ती मला पण प्राप्त झाली होती. अनुग्रह म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय, शिष्य होणं म्हणजे काय आणि सद्गुरू आपल्याला कोणती गोष्ट प्राप्त करून देतात हे काही कळत नव्हते. त्या दिवशी एवढेच कळले की जगावेगळे असे काहीतरी आपल्याला लाभले आहे आणि राहून स्वामींची परमेश्वरासमान मूर्ती आठवून आनंद होत होता. अनुग्रहानंतर स्वामी मला म्हणाले, जा आज जाऊन सरलातेंना भेट. मी आज जाऊन सौ सरलातेंना नमस्कार केला. सौ सरलातेंने स्वामींना खीर दिली. त्यांच्याबरोबर मला पण ती दिली. खीर खाताना मी त्यांना बघत होते. मोठ्या चवीने भराभर ती खीर ते खात होते. त्यांच्या त्या आनंदाने चमकणाऱ्या डोळ्याने इकडे तिकडे बघत होते. सौ सरलातेंशी बोलत होते. एवढे होईपर्यंत 10 तरी वाजले होते. लगेच 10:30 सत्संग होता. ते मला म्हणाले, ध्यानाला बस. ध्यानाला बसल्यावर बराच वेळ झाला, बहुतेक 1/2 तास झाला असेल. मी घड्याळात बघितले तर पुरी 4 मिनिटे झाली होती. माझ्या त्या अथांग ध्यानाकडे दुर्लक्ष करून स्वामीने माझ्याकडे बोलायला सुरुवात केली. कुठे राहतेस, घरी कोण कोण आहे वगैरे प्रश्न विचारले आणि म्हणाले, जसा वेळ मिळेल तसे दिवसातून 2-3 वेळा ध्यानाला बसत जा. अनुग्रह घेतल्यानंतर 4 दिवस पुण्यात राहून मी अतिशय आनंदाने मुंबईला परत गेले. तिथे गेल्यानंतर 4 दिवसांनी अचानक माझ्या पोटाचे ऑपरेशन करावे लागले. पुढे 2 महिने मी बरीच आजारी झाली. या 2 महिन्यात मरणाची भीती वाटू लागली. इतकी भीती वाटू लागली की अनुग्रह देताना स्वामींनी सांगितलेले सारे जण मी विसरूनच गेले. ध्यानाला बसणे होईना. एक दिवस खूप भीतीपोटी शेवटी मी त्यांना पत्र लिहायला घेतले. त्यावेळी सर्वांकडे इतके फोन नव्हते. पत्रात मी त्यांना लिहिलं, अनुग्रहाच्या वेळी तुम्ही सांगितलं की देह म्हणजे मी नाही, मी आत्मा आहे आणि ध्यान करायला सांगितले. पण आता मरणाच्या भीतीपोटी मी इतके देह भावात आहे की ध्यान सुद्धा होत नाही. तुम्ही कृपाळूपणे अनुग्रह दिला पण मी काहीच साधना करत नाही. ते पत्र मी स्वामींना पाठवले आणि त्या पत्राबरोबर मला वाटणारी भीती पण पाठवून दिली आणि स्वामींकडून पत्राचे उत्तर येण्याची चातकासारखी वाट बघू लागले. स्वामींनी मात्र त्यांच्या कामाच्या व्यापात वेळ काढून मला लगेच पत्र पाठवले. पत्रात त्यांनी लिहिले होते, प्रकृती हळूहळू सुधारेल, काळजी करू नकोस, सध्या ध्यान झाले नाही तरी चालेल, तुझी प्रकृती बरी झाली की अधिक वेळ ध्यानाला बसता येईल. प्रकृती पूर्ण सुधारल्यावर तू आपल्या पतिराजांसह 4 दिवसांची सवड काढून पुण्याला ये. पुढे पत्रात त्यांनी त्यांचाच एक अभंग लिहिला होता. वेचिले आयुष्य समाधाने सर्व अहंकार गर्व सारोनीय पाप पुण्य दोन्ही उलांडले जमी रामकृष्ण मनी रात्रंदिन नर नारी बाळे झाली रामरूप सुखते अमूप भोगी तसे माधव म्हणे विश्री मीची विनतलो बोधा ऐसा झालो ज्याला त्याला. या अभंगात स्वामी जे म्हणतात बोधा ऐसा झालो ज्याला त्याला तसेच ते खरोखरच आमच्या जीवनाचा बोधरूपी आधार होऊन राहिले. 2-3 महिन्यांनी प्रकृती सुधारल्यावर मी यांच्या बरोबर पुण्याला स्वामींच्या दर्शनाला आले. स्वामींच्या पायावर डोकं ठेवल्यावर उरलेली काळजी भीती पण संपून गेली. ह्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि विचारले माझे कॉन्सन्ट्रेशन होत नाही मला मेडिटेशन कसे करायचे ते सांगाल का. स्वामींनी त्यांना लगेच ध्यानाला कसे बसायचे श्वास कसे घ्यायचे ते करून दाखवले आणि करवून देखील घेतले. 2 दिवसांनी मी मुंबईला परत गेले. मी मात्र पुण्यातच राहिले होते. स्वामींनी मला विचारले तुझे यजमान चांगले आहेत त्यांचे नाव काय. मी म्हटलं माधव. तर ते म्हणाले मग तर फारच चांगलं झालं आता तुला दुसरं काहीच करायला नको फक्त माधव माधव असं म्हटलं की झालं संसार आणि परमार्थ दोन्ही होऊन जाईल. आणि मग पुढे स्वामी म्हणाले आता तो परत पुण्याला आला की मी त्याला अनुग्रह देतो. मी म्हणजे मोठा अजगर आहे सापाने बेडूक गिळला तर बेडूक पण तडफडतो आणि सापाला पण त्रास होतो पण अजगराने बेडूक गिळला तर कुणालाच त्रास होत नाही. आणि पुढे स्वामींनी खरोखरच साऱ्या दोष गुणांसकट साऱ्या संकल्प विकल्पांसकट आम्हाला दोघांना स्वीकारले. स्वामीने ह्याला पण अनुग्रह देऊन त्यांच्यावर परमकृपा केली. स्वामी मकरंदनाथाने अपुर्य मानम अचलम प्रतिष्ठम या श्लोकावर प्रवचन करताना जसे सांगितले की समुद्र सामोरे जातो आणि सर्व नद्यांना आपल्यात सामावून घेतो तसे स्वामींनी त्यांच्या औदार्याने वात्सल्याने आणि अगदी खरे सांगायचे तर त्यांच्या ठाई असलेल्या अनाक्रोश क्षमेने आम्हाला स्वीकारून त्यांच्या या अतिपवित्र अशा कुळात सामावून घेतले. हरी ओम.
राम राम. 15 दिवसापूर्वी मी असं म्हटलं होतं की आपल्या इथे एक साधक आलेले आहेत अमेरिकेत असतात न्यू जर्सीला सद्भक्त श्री विवेक देव ते मनोगत सादर करणार आहेत. त्यांची आता जायची वेळ आली. त्याच्यानंतर 2-3 सत्संग झाले पण आज ते आपलं मनोगत आपल्या सर्वांसमोर सादर करतील. हरी हरी.
नमस्कार. इतक्या लोकांसमोर मनोगत व्यक्त करण्याची माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे थोडस दडपण आहे. परंतु दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सगळेजण इथे इतकी सुंदर मनोगत व्यक्त करता की आपण तितकं चांगलं करू शकू की नाही याच्याविषयी मला थोडीशी माझ्या मनात साशंकता होती. स्वामींनी मला साधारणपणे 7 मिनिटं दिलेली आहेत आणि माझ्या मनोगताचे 3 भाग आहेत. एक म्हणजे मी थोडस ब्रीफली माझ्याविषयी सांगतो. दुसऱ्या भागामध्ये मी स्वामींचं जे गेले अनेक वर्ष ऐकतो आहे त्याच्याविषयी थोडस बोलेन आणि तिसऱ्या भागांविषयी मी स्वामींविषयी बोलेन. माझं नाव विवेक देव. मी न्यू जर्सीला गेले 22 वर्षे वास्तव्य करून आहे. वय वर्ष 59. भारतीय भाषेमध्ये रनिंग 60. माझं लहानपण मी अखिल पुण्यामध्ये आम्ही 9वीमध्ये असताना आलो. थँक्यू. पुण्यामध्ये मी 9वीत असताना आलो. माझ्या वडील एसटीमध्ये होते आणि त्यांच्या बदल्या खूप व्हायच्या, त्यामुळे माझं लहानपण छोट्या गावांमध्ये गेलं, विलेजेसमध्ये म्हणा किंवा तालुका प्लेसेसमध्ये. परंतु माझे आई वडील खूप धार्मिक होते, माळकरी होते. त्यांनी टीचरवर मी लहानपणी ती मला काकड्याला पहाटे 4-5 वाजता घेऊन जात असे आणि वडील एसटीमध्ये असल्यामुळे पंढरपूर आळंदीला प्रत्येक वर्षी जाणं होत असे आणि घरामध्ये ते पण प्रवचन कीर्तन असं जात असत कायम आणि मला बरोबर घेऊन जात असत. त्यामुळे लहानपणापासून थोडेसे बीज रूपाने संस्कार झाले माझ्या मनावर. 9वीमध्ये आल्यानंतर माझी खऱ्या अर्थाने पुण्यातल्या आयुष्याला सुरुवात झाली. 9वीमधनं मी 1970 साली एसएससी झालो आणि त्याच्यानंतर एसपी कॉलेजमध्ये मी दाखल झालो. एसपी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला म्हणजे माझं वय वर्ष 19 त्यावेळी होतं आणि त्या सुमारास मला शिवाजीराव भोसल्यांची खूप छान प्रवचन टिळक रोडच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ऐकायला मिळाली. बरोबर आहे ना? त्यावेळी त्यांची स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, योगी अरविंद अशी प्रवचन ऐकून मी खूप भारावून गेलो आणि मग त्यावेळी मी रामकृष्ण आश्रम त्यावेळी गावाच्या बाहेर होता, खूप छोटा होता, तिथं मी ध्यानाला जायला सुरुवात केली. संध्याकाळी तर मी नियमित जात असे सायकलवरनं आणि दुपारच्या वेळी पण कधी कधी जात असे आणि त्याचा खूप इम्पॅक्ट झाला मनावर. त्यानंतर मला मुंबईला नोकरी लागली, मी बीएससी झाल्यानंतर आणि मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चला गेलो तिकडे आणि तिथे खूप छान एक वातावरण होतं, समुद्र मागे होता, त्याच्यावर जाऊन मी संध्याकाळी बसत असे आणि अतिशय प्रसन्न असं वाटत असे तिथे त्यावेळेला आणि थोडंफार ध्यान पण होत असे. त्याच्यानंतर मात्र मी पुण्यामध्ये परत आलो, टेल्कोमध्ये 2 वर्ष जॉब केला आणि पुढली जवळजवळ 20-22 वर्षे मात्र माझी पूर्ण करिअर आणि असंच गेलं. मी अध्यात्मापासून बराच लांब गेलो, बरी बऱ्यापैकी गॅप पडली. 1985 ते 1990 मध्ये मी यमेन मध्ये गेलो आणि 90 साली मी अमेरिकेमध्ये गेलो. आता डिसेंबर मध्ये मला 22 वर्ष झाले तिथे. अमेरिकेत गेल्यानंतर 1997-98 सुमाराला मला असं वाटलं की हे काय खरं नाही, आपण फार मटेरियलिस्टिक लाईफ जगताय. अमेरिकन लाईफ खरं म्हणजे मला अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे खरं खूप छान आहे, सगळं व्यवस्थित आहे, काही कुठल्या गोष्टीचा त्रास नाही आहे आणि अमेरिकन लोक खूप ओपन माइंडेड आहेत, शिस्तप्रिय आहेत. 95%+ लोक कायदा पाळतात, कुठे काही फसवाफसवी नाही, स्वच्छ सुंदर नितळ. अमेरिकेच्या वाईट बाजू पण आहेत, चांगल्या बाजू पण आहेत, पण आपण चांगल्या बाजू पण खूप आहेत. तर मला असं वाटलं की इथे खूप शांतता आहे, आपण काहीतरी आता आपलं आध्यात्मिक जीवन पुन्हा किक स्टार्ट केलं पाहिजे. म्हणून 98 साली मी दासबोध घरामध्येच वाचायला सुरुवात केली आणि 2-3 वर्ष वाचत होतो पण असं ते स्ट्रक्चर्ड फॉर्म मध्ये ते माझ्यापर्यंत पोहोचत नव्हतं. मला असं वाटत होतं की काहीतरी मिसिंग आहे या सगळ्या याच्यामध्ये. म्हणून परंतु आम्ही एकामागून एक समास आणि दशक वाचत वाचत गुरु शिष्य लक्षण आणि गुरुचं महत्व कळायला लागलं आणि अशी 3-4 वर्ष गेली आणि 2002 साली स्वामी माधवानंदांचं ही म्हणजे त्यांची पहिली US व्हिजिट होती, त्यांच्याविषयी कळलं आणि मी त्यांना मग भेटायला गेलो. त्यांचं एक आम्ही प्रवचन तिकडल्या कम्युनिटी सेंटरमध्ये आम्ही ठेवलं आणि आय वॉज रिअली अट्रॅक्टेड टू हिम. आणि मग त्यावेळी काही लोक अनुग्रह घेत होते त्यावेळेला, तर मी पण जरा विचार केला अनुग्रह म्हणजे काय नीट समजावून घेतलं आणि मग स्वामींचा मी अनुग्रह केला. आणि मला असं वाटतं दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट इन माय लाईफ, कारण कम्प्युटरच्या भाषेमध्ये एक कम्प्युटरला ऑपरेटिंग सिस्टम असते किंवा बायोस असतो की त्याच्याशिवाय तो कम्प्युटर वर्क होत नाही. म्हणजे जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा त्या बायोसमुळे तो कम्प्युटर पुढे स्टार्ट होतो. तर मला असं वाटतं अनुग्रह म्हणजे त्याच प्रकारची एक क्रिया आहे की ज्याच्यामुळे तुमच्या न कळत तुमची अध्यात्माची वाटचाल जास्त, त्याचा संवेग जास्त वाढतो असं मला वाटतं आणि त्याला काहीतरी एक दिशा मिळते. दॅट वॉज 2002 जून. त्याच्यानंतर मग मी व्हॉलेंटियर असं केलं स्वामींना माधवनंदांना सांगून की मी माझ्या घरी ध्यान केंद्र ठेवू शकतो. माझं घर त्यावेळी मी नवीन घर बांधलं होतं मग होतो आहे. तर महिन्यात एकदा तिसऱ्या रविवारी मी ध्यान केंद्र सुरू केलं. पहिले चार वर्ष कंटिन्युअसली ते ध्यान केंद्र माझ्याकडे होता. गेले अजूनही ते ध्यान केंद्र चालू आहे. 10 वर्ष कम्प्लीट झाली जून मध्ये मागल्या आणि आम्ही आता रोटेटिंग बेसिसवर करतो. तर त्याच्यामध्ये मग गीता ज्ञानेश्वरीचे स्वाध्याय आम्ही सुरू केले आणि त्याच्यामध्ये खूपच असं डेप्थ म्हणतात असं त्या सगळ्या प्रकाराला यायला लागली त्या स्वाध्यायांमधनं किंवा त्या सगळ्या अभ्यासामधनं. त्याच सुमाराला अमेरिकेमध्ये एक व्हाईट अमेरिकन स्वामी मला भेटले. स्वामी चिन्मयानंदाचे शिष्य स्वामी दयानंद सरस्वती त्यांचा पेन्सिल्वानियामध्ये अमेरिकेत आश्रम आहे आणि त्यांचे हे शिष्य स्वामी तदात्मानंद ते व्हाईट आहेत. आणि अतिशय काय म्हणतात त्याला मी त्यांना पण भेटलो आणि आय वॉज रिअली स्पेल बाउंड की त्यांना किती नॉलेज आहे. संस्कृतवर पूर्ण मास्टरी म्हणजे पर वेद उपनिषद भगवद्गीता आणि मी खरंच खूप प्रभावित झालो त्यांच्याकडे. मग मी रेग्युलरली जायला लागलो आणि त्यांच्याकडे मी संस्कृत 2 वर्ष अभ्यास केला. नंतर पंचोदशी मंडुक्य उपनिषद भगवद्गीता मोठमोठ्या संतांची चरित्र असं त्यांच्याकडनं ऐकली. अशी 3 वर्ष माझी पुढली गेली. दरम्यान प्रत्येक वर्षी स्वामी माधवानंद यायचे पण ते वर्षातनं एकदा यायचे त्यामुळे थोडस मधली जी गॅप भरून काढण्यासाठी मी तदात्मानंदांकडे रेग्युलरली जात होतो. तदात्मानंदांचं वैशिष्ट्य असं की ते मी जेव्हा त्यांना भेटलो त्यावेळी ते त्याच्यापूर्वी 22 वर्ष सलग ध्यान करत होते आणि प्रत्येक वेळी मी जेव्हा त्यांच्याकडे जायचो तेव्हा ते म्हणायचे इफ यू आर कमिंग हिअर अँड नॉट मेडिटेटिंग देन यू आर वेस्टिंग युअर टाइम. मी जे काय सांगतो ते तुम्ही आचरणात आणलं पाहिजे आणि ध्यान तुम्ही हे रोज केलंच पाहिजे. म्हणून तर मग निरनिराळे मेडिटेशन टेक्निक्स सांगायचे. त्यातलं एक सिम्पल गोष्ट तुम्हाला सांगतो की ते म्हणते तुम्ही शाळेमध्ये फिजिक्समध्ये असं शिकता की पृथ्वी गोल आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला तसं अनुभवाला येत नाही. आपल्याला असं दिसतं की रोज संध्याकाळी जेव्हा आम्ही पश्चिमेकडे बघतो तेव्हा सूर्य खाली जातो. असा आपला अनुभव आहे. तर फिजिक्समध्ये तुम्ही काय शिकता की पृथ्वी म्हणजे एक मोठा वाटोळा गोल आहे त्याच्यावर तुम्ही उभे आहात आणि तुम्ही मागे मागे जाताय आणि त्याच्यामुळे तुम्हाला सूर्य खाली खाली जातो असं वाटतंय. तर ते म्हणतात की दिस इज द नॉलेज द रियालिटी इज की सूर्य मावळत नाही आहे. रियालिटी की तुम्ही मागे मागे जाताय म्हणून सूर्य प्रथम. तर त्यांनी फार चांगला एक त्याला सुद्धा वापरला की दिस इज कॉन्टेम्प्लेशन. आणि आपले स्वामी हे सांगतात की मी आत्मा आहे हे जरी आपल्याला आपण वाचलं स्वामींनी सांगितलं तरी माझ्या अनुभवाला असं येत नाही ना तो माझा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यासाठी ध्यानाची जरूर आहे कॉन्टेम्प्लेशन जरूर आहे की या दोन्ही मधला गॅप भरून काढणं. ध्यानाला जास्तीत जास्त वेळ देऊन जे मी ऐकलेले आहे किंवा वाचलेले आहे त्याचा अनुभव घेणं म्हणजे कॉन्टेम्प्लेशन ध्यानाचा एक प्रकार. असं एक सुंदर त्यांच्याकडनं मी ऐकलं. 2005 साली दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा मी माधवानंदांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तेव्हा बऱ्याच लोकांकडे स्वामी माधवनाथांविषयी मी ऐकलं आणि मला एक उत्सुकता माझी. बरेचसे स्वामी माधवानंदांच्या प्रवचनाला येणारे लोक स्वामी माधवनाथांचे अनुग्रहित होते त्यामुळे मला माधवनाथांविषयी एक उत्सुकता निर्माण झाली. दरम्यान एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची विसरली की मी 1900 जेव्हा 9वीमध्ये निमवीत आलो तेव्हा मी भावेश स्कूल पाशी राहत होतो आणि नंतर मग मी 70 ला येथे येऊन 71 सालापासून एसपी कॉलेज झालो. तेव्हा माझा रस्ता भावेश स्कूल पेरुगेट ते एसपी कॉलेज बादशाहीपासून आतल्या रस्त्याने. तेव्हा मी स्वामींच्या दुकानावरून अक्षरशः 1000 वेळा गेलो असेल पाहिजे. तर त्यावेळी मला स्वामी माधवनाथ कोण आहेत खरं म्हणजे मला माहित नव्हतं आणि आय विश की आय न्यू हिम ॲट दॅट टाइम. म्हणजे स्वामींसारखं माझं पण जीवन खूपच बदलून गेलं असतं. कॅनरा बँकेमध्ये माझं अकाउंट पण होतं आय थिंक सो. मला माझे स्कॉलरशिपचे पैसे तिकडे यायचे. तर अशा पद्धतीने मग माधवनाथांची प्रवचन कुठे ऐकायला मिळतील म्हणून मी स्वामी माधवनाथ .pune.org या वेबसाईटवर गेलो आणि दॅट वॉज नोव्हेंबर 2005. त्यावेळी मी स्वामी माधवनाथांची काही प्रवचन ऐकली, पण ऑब्व्हियसली ती प्रवचन खूपच अगोदर रेकॉर्ड केली, त्यामुळे त्याची ऑडिओ क्वालिटी एवढी चांगली नव्हती, त्यामुळे मग तरी मी ऐकण्याचा खूप प्रयत्न केला. त्याच सुमाराला स्वामी मकरंदनाथांची प्रवचन पण त्या वेबसाईटवर यायला लागली. सुरुवातीला माधवनाथांची प्रवचन जास्त होती, मकरंदनाथांची प्रवचन थोडीशी कमी होती, पण मी मकरंदनाथांविषयी मला त्यांची प्रवचन ऐकली 2005, 2006, 2007, आणि मला जो एक डेली इनपुट पाहिजे होता अध्यात्मिकतेचा तो स्वामींच्या प्रवचनातून मिळायला लागला. आणि रिअली इंग्लिश भाषेत म्हणायचं म्हणजे आय रिअली हुक्ड ऑन टू हिज प्रवचन्स, आणि त्यांचं इतकं भरपूर येत होतं की मी आलं अगदी वाट बघायचो, आलं की लगेच डाउनलोड करायचो, माझ्या एमपी3 प्लेअरवर ते सिंग करायचो. त्या दरम्यान माझ्या फिरतीचा जॉब सुरू झाला, त्यामुळे मी बऱ्याच वेळा मला खूप वेळ मिळायचा एअरपोर्टवर फ्लाईटची वाट बघताना किंवा ट्रेनने कुठे जाताना किंवा ड्राईव्ह करताना मी स्वामींची प्रवचन रोज सकाळी एक तास संध्याकाळी एक तास असं ऐकायला सुरुवात केली, आणि त्याचा माझ्या मनावर खूप इम्पॅक्ट झाला आणि खूपच त्याच्यामधनं मला असं सॉलिड म्हणतात तसं माझं एक फाउंडेशन तयार झालं. आणि जसं स्वामीजी नेहमी म्हणतात की ते स्वामीजींकडे गेले तेव्हा त्यांना असं वाटलं की त्यांच्या मनामध्ये ते सगळे विचार अनऑर्गनाइज स्वरूपामध्ये होतेच, परंतु स्वामींकडे गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की स्वामी खूप ऑर्गनाइज फॉर्मॅटमध्ये ते आपल्याला ऐकायला मिळतात. माझं एक्झॅक्टली तसंच झालं, माझ्या मनामध्ये एक इंडिपेंडेंटली एखाद्या गोष्टीचा विचार करून जे विचार मनामध्ये निर्माण व्हायचे त्याचं अगदी स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये स्वामीजींकडनं मला ऐकायला मिळायला लागलं. आणि मग मी दरम्यान मी जे बरंच विमला ठकार वगैरे असे जे वाचत होतो किंवा विवेकानंदांचं ते माझं वाचन हळूहळू मी कमी केलं, फक्त मी ऐकण्यावर फोकस केलं. मी अजूनही बेलसरे खूप वाचतो कारण बेलसऱ्यांचं जे अनेक पुस्तकं आहेत त्यांची शरणागती प्रेमभाव माझ्या साधनाची रूपरेषा ईश्वर स्वरूप संकल्पना आणि साक्षात्कार इतकी सुंदर छोटी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये, आणि अति त्यांनी स्वतः 70 वर्ष साधना केली, तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. तर तेवढं मात्र मी अजून चालू ठेवले गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं आणि स्वामींची प्रवचनं आणि आमच्या स्वामींची प्रवचनं असं एकंदरीत त्यांनी सगळं चालू ठेवलेलं आहे. त्याचवेळी मी जेव्हा अमेरिकन बुक स्टोअर्समध्ये जात असे तेव्हा मला सायकोलॉजी आणि रेफरन्स सेक्शन जात असे की गोल सेटिंग म्हणा किंवा तिकडले जे चांगले चांगले प्रसिद्ध लेखक होते की स्टीव्हन कवी म्हणून सेवन त्यांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल किंवा अँथनी रॉबिन्स म्हणून एक आहे, तर ती पुस्तक वाचता माझ्या असं लक्षात आलं त्या लोकांनी माणसामध्ये जो बदल घडायला हवा आहे त्याचा फार फंडामेंटल लेवलला विचार केलेला आहे. त्यांनी त्यांनी सगळ्यात महत्वाचं सूत्र असं सांगितलं की द चेंज हॅज टू हॅपन नॉट एक्सटर्नली फ्रॉम इनसाइड इनसाइड आउट, की तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या कोअर मधनं पटली पाहिजे आणि तुम्ही कोअर मधनं केली पाहिजे, नुसतं असं आर्टिफिशियली वागण्यात काही अर्थ नाही. आणि जेव्हा मी ती पुस्तकं चाळत असताना शेवटच्या बिब्लियोग्राफी म्हणजे रेफरन्स सेक्शन गेलो तेव्हा मला असं त्याच्यामध्ये दिसलं की त्यांनी भगवद्गीतेचा अनेक ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि दीपक शोकर आपण आपले इंडियनच आहेत आणि सगळ्यांनी भगवद्गीतेचा खूप उल्लेख केला, तर मला असं वाटलं की आपण भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे. तर मग मी मग असे सांगितल्याप्रमाणे बेलसरे स्वामी मकरंदनाथ गोंदवलेकर महाराज आणि त्याचवेळी दीपस्तंभ नावाचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं शिवाजीराव भोसल्यांचं आणि त्याच्यामध्ये सर्व संतांची चरित्र आहेत, समाज सुधारकांची चरित्र, त्या त्या वाचनाचा पण माझ्या मनावर खूप इम्पॅक्ट झाला. आता थोडस जे मी स्वामींकडनं ऐकले त्याचं थोडस मी रिकॅप करतो, माझी वेळ संपत आली 2-3 मिनिटं असं माझ्या मन करतो त्या भाग नंबर 2. तर मी असा विचार केला की मला जे समजलेलं आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही वर्षानुवर्षे हाच ऑडियन्स इथं आहे आणि तुम्ही वर्षानुवर्षे ऐकतात आहात, परंतु मी जे काही ऑफलाईन मोडमध्ये मी इथं नसल्यामुळे मी जे काही ऐकलेलं आहे त्याचं मी अभिव्यक्ती किंवा व्यक्त फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सांगतो. तर पहिल्याप्रथम मला स्वामींचं मला ध्यानाविषयी अतिशय उत्सुकता होती आणि मला असं वाटलं त्याचं समजून पूर्ण गोष्ट आपल्या एखादी गोष्ट नीट समजली नाही तर आपण नीट करू शकत नाही. इट्स इन ऑर्डर टू एक्झिक्यूट यू हॅव टू अंडरस्टँड थिंग्स इन माइन्यूट पॉसिबल डिटेल्स. म्हणून मला ध्यानाविषयी खूपच उत्सुकता होती. स्वामी माधवानंदांचं पण ध्यान प्रक्रियेचं मी पुस्तक वाचलं होतं. पण स्वामींच्या 2006 ते 2012 अनेक जी स्वामींचे सत्संग म्हणा किंवा ध्यानाच्या प्रोसेस मधून मला खूपच गोष्टी नवीन कळल्या. फॉर एक्झाम्पल, ध्यानाची प्रोसेस म्हणजे अनुषंगिक साधना म्हणजे काय, रोजचं ध्यान म्हणजे काय, ध्यानाला बसण्यापूर्वी आपली भूमिका काय पाहिजे, गुरु परंपरा, सूक्तस्मरण, मध्यमेतून श्वास घेणं, मन प्राण आणि वासना यांचा एकमेकाशी संबंध काय, आणि एकाचा लय झाला की दुसऱ्या दोन गोष्टींचा कसा लय होतो ते, साक्षित्व म्हणजे काय, साक्षित्व ही एकच वृत्ती असल्यामुळे तिचा लोप होणं कसं महत्वाचं आहे, शून्य म्हणजे काय, शून्याचं द्वार कसं ओरंडायचं, महाशून्य, उन्मनी अवस्था, आणि एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ध्यानाबंद बाहेर येता व्युत्थान दशेमध्ये, तेव्हा तुमचा हा सगळा प्रवास कसा झाला याचा एक तुम्हाला मनावर इम्पॅक्ट होणं हे पण फार महत्वाचं आहे. आणि दुसरं स्वामीने अगदी महत्वाचं सांगितलं, मला फार पटलेली गोष्ट म्हणजे आनंद म्हणजे वृत्तीजन्य आनंद नाही तर शांती, हे मला अतिशय पटलेली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट स्वामींनी आपलं खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की नामस्मरण कसे करावे आणि कसे ऐकावे, कसे म्हणावे. काल स्वामी नाम सांगत असताना ते आपल्यामध्ये ऐकताना कसं उतरलं पाहिजे आतमध्ये, आणि जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते कसं आपल्या आत्म्या बाहेर आलं पाहिजे, असं स्वामींनी खूप चांगलं सांगितलेलं आहे. स्वामींनी पूजेचं महत्व खूप चांगलं सांगितलेलं, नाही तर पूजा म्हणजे अगदी कंटाळवाणा प्रकार होऊ शकतो, पण पूजेचं महत्व सांगितलेलं आहे. नंतर श्रवण, मनन, चिंतन, संतांची संगती आणि तीर्थक्षेत्र, तर या सगळ्या गोष्टींचं त्यांनी अगदी छान महत्व सांगितलेलं आहे. म्हणजे आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देऊन बघू शकतो. परवाच्या दिवशी मी पावसला गेलो होतो आणि मला त्याचा एक अनुभव आला की त्या वातावरणाचा काय एक परिणाम असतो आपल्या ह्याच्यावर, संत संगतीचा परिणाम काय असतो. नंतर दुसरी गोष्ट त्याने अतिशय मला आवडलेली गोष्ट म्हणजे मन, चित्त, बुद्धी ही आत्म्याची अशुद्ध किरणे आहेत हे तुम्ही सांगितलं होतं, ते पण मला खूप आवडलं. स्थितप्रज्ञाचे लक्षणे पटकली दुसरा आणि ते 13व्या अध्यायातले अमानित्व, अदंबित्व, कुठल्याही गोष्टीचा स्पृहा नको, दुःख नव्हतो, आणि चित्ताचं समत्व कसं राखावं. आणखी स्वामींचं मला एक आवडलेलं म्हणजे संचित, म्हणजे कर्माचा सिद्धांत, संचित कर्म म्हणजे काय, प्रारब्ध म्हणजे काय, क्रियमान कर्म कसे, विवेक, वैराग्य, अभ्यास. नंतर दुसरी गोष्ट आवडलेली म्हणजे दासबोध आणि ज्ञानेश्वरी यांचं त्यांनी क्रॉस सेक्शन असं या पद्धतीने जेव्हा ते सांगतात की असं सिक्वेन्शियली न जाता संपूर्ण असं आडवं जाणं आणि एखादी गोष्ट कशी कव्हर होणे, ज्ञानेश्वरीमध्ये कशी कव्हर झाली आहे, दासबोधामध्ये कशी कव्हर झालेली, आणि एखादा जर टॉपिक आपण घेतला नवविधा भक्ती तर दोन्हीमध्ये कसा कव्हर झाला, असे खूपच छान मी स्वामींचं मला खूप आवडलं. संपत झाला 2 मिनिटं. आता फक्त मी स्वामींविषयी माझे भाव व्यक्त करतो. सर्वप्रथम म्हणजे मला इथलं हे धारणा मंदिर अतिशय खूप आवडलं. मध्यवर्ती कल्पना हा प्रकार खूप आवडला. आणि स्वामींची एक गोष्ट मला अतिशय पटलेली म्हणजे एकाच समुदायासमोर एकाच पठडीतलं, बरोबर आहे ना शब्द, असं ऐकणं हे खरं खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि आता मी त्याच पद्धतीने फक्त ऐकत असतो. दुसरी गोष्ट, सत्संग जो प्रकार आहे तो मला अतिशय आवडलेला आहे. पहिल्या प्रथम म्हणजे प्रश्नकर्त्याचा स्वामी खूप मान राखतात, प्रश्न शांतपणे वाचतात, तो प्रश्न ब्रेकअप करतात, या सेगमेंटमध्ये प्रत्येक सेगमेंटचं इंडिव्हिज्युअली उत्तर देतात आणि नंतर सर्व उत्तरं ते कनेक्ट करून त्यात एक समग्र असं उत्तर देतात, ते फार सुंदर मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्न खूपच असा उंचीवर नेऊन ठेवतात. दुसरी, स्वामीजींनी सांगितलेली गोष्ट म्हणजे की ध्यान, नामस्मरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या युक्त्या म्हणून त्याच्याकडे बघा, त्या आयुष्याकडे आपण प्रयोगशीलतेने बघावं, रोज काहीतरी एक गैरसोय सहन करावी, काही प्रयोग करून बघावेत आपल्या आयुष्यावर, आपल्या डेली आयुष्यामध्ये, तर त्याचं ते पण मला खूप आवडलं. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची टीप स्वामींनी दिलेली की गेलेल्या वेळेविषयी खंत करू नका, कारण त्याच्यामध्ये खूप टाइम वेस्ट होतो, आता इथून पुढला क्षण मी कसा वापरू शकेन, त्याच्याविषयी स्वामींनी खूप सांगितलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही म्हणजे लिहूनच ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या सगळ्या गोष्टी करत असताना या सगळ्या गोष्टी तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये कशा उतरतील, की ध्यानातून बाहेर पडल्यानंतर 1 तास 2 तास 3 तास माझ्या मनाचं संतुलन किंवा ध्यानाची अवस्था कशी टिकेल, किंवा जे काही स्वामींनी आपल्या वागण्याच्या युक्त्या सांगितलेल्या त्या कशा व्यवहारामध्ये उतरतील हे स्वामी आपल्याला वारंवार सांगत होते. मला वाटतं सगळ्यात स्वामींचा महत्वाचा संदेश तो माझ्या दृष्टीने असा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट मेजर करतो, पेट्रोल अमुक लेटर टेम्परेचर अमुक तमुक तसंच मला असं वाटतं की आपण प्रत्येक आपल्या आध्यात्मिक आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मेजर करता आली पाहिजे. दिवसभरात मी किती वेळा रागवलो किती मी लोभीपणा दाखवला किंवा मी कुणाविषयी काही त्यांच्या अप्रोक्षी काही बोललो का, तसं मला वाटतं थोडस मेजरमेंट हा महत्वाचा आस्पेक्ट असं मला वाटतं. आणखी माझी स्वामी संपत आलं 30 सेकंद. दुसरी गोष्ट मला स्वामींचं खूप आवडतं की चमत्कार गुढतेला अजिबात त्यांच्याकडे स्थान नाही. त्यांच्या कॅपॅबिलिटी प्रमाणे खरं म्हणजे ते काही करू शकतील अशी त्यांच्याकडे पॉवर आहे. पण ते महत्वाची गोष्ट फार की ते अजिबात त्या गोष्टीला प्रमोट करत नाहीत. दुसरी गोष्ट यावेळी स्वामींनी तुम्हाला एक सांगायचं राहिलं की मी ही माझी 5वी भेट घेतली. मी एकदा तुम्ही माया अपार्टमेंट मध्ये राहत असताना मी तुमच्याशी तुम्हाला बघण्याची एवढी उत्सुकता होती की मी शुक्रवार पेठ घेऊन गेलो पण त्यावेळी तुमची भेटण्याची वेळ नव्हती म्हणून तुमची भेट झाली नाही. नंबर वन. नंबर टू, नंतर मग मी एकदा माया अपार्टमेंटमध्ये आलो पण त्यावेळी सुद्धा त्या दिवशी भेटण्याची वेळ होती. त्यावेळी तुम्हाला मी दुसऱ्यांदा बघितलं. तिसऱ्यांदा 2007 साली मी अध्यात्म मंगल धाममध्ये गेलो होतो. त्यावेळी मात्र मिलिंद आंबोरकरनी मला मिलिंद दादांना भेटायचं नाही तर मग मिलिंद दादा मला स्वामींकडे घेऊन गेले. दॅट वॉज माय थर्ड व्हिजिट. आणि नंतर मी जेव्हा 2-3 वर्षाची गात नाही आलो तेव्हा स्वामींनी मला सांगितलं की तू अध्यात्म मंगल धाममध्ये आला असता ते मला फार आश्चर्य वाटलं की खरंच तुम्ही किती लोकांविषयी केअर करतात. आणि आता मी स्वामींबरोबर एक दिवस आपल्या भूगाव साधना शिबिराला गेलो होतो तर मला स्वामींचं खूप जवळनं जाताना येताना मी त्यांच्याबरोबर आलो आणि तिथे पण मी स्वामींबरोबरच होतो. तर किती ते मृदू आहेत, किती शांत आहे आणि त्यांच्या वागण्यामध्ये किती आस्था स्निग्धता आहे तर मला खूप आनंद आला. आणि मी अगदी आय वॉज रिअली टच्ड. शेवटच्या भागाकडे जाताना फक्त मी एवढंच म्हणू शकतो की आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत. कारण मला एक अंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे असे मला दोन सद्गुरू मिळाले, स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ. बस एवढं सारखी काय सांगणार. थँक्यू सो मच.
हरी हरी. शुक्रवार पेठेमध्ये आमच्या घरी तुम्ही येऊन गेलात आणि माया अपार्टमेंट मध्ये येऊन गेलात तर त्या तुमच्या व्हिजिट मला माहिती नाहीत पण 2007 सालापासून मात्र प्रत्येक वेळेला तुमची झालेली भेट मला आठवते. आई वडिलांकडून झालेले संस्कार आणि मुळातला पिंड हा किती महत्वाचा असतो हे या सगळ्या मनोगतावरून लक्षात येतं. तसंच शांती समाधान ही सर्वात महत्वाची अशी गरज आहे आणि त्यापोटी व्यक्ती कसा शोध घेत राहते. मूळ जर संस्कार तसे असतील किंवा पिंड तसा असेल तर हळूहळू करून अचूकपणे कशी एका योग्य ठिकाणी येऊन पोहोचते हे सगळं या मनोगतातून व्यक्त झालं. एक प्रश्न आहे. सद्भक्त विवेक देव यांचं 5-7 मिनिटांचं मनोगत पण सगळ्या साधकांना खूप प्रेरणा देऊन गेलं. 5-7 मिनिटांचं म्हणजे तुम्ही प्रथम 5-7 मिनिटं वेळ आहे असं म्हणालात म्हणून मी म्हटलं एवढंच. गेली 5 वर्षे राहळकर राम मंदिरात आपल्या ज्ञानेश्वरी प्रवचनाचे मनापासून एकाग्रतेने श्रवण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच दररोज नित्य नियमाने घरी ज्ञानेश्वरीचे वाचन करीत आहे व समजावून जीवनात उतरविण्यासाठी अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्नही करीत आहे. आपण सांगता त्याप्रमाणे वाचताना अध्यात्माची प्रमेये, त्याची उदाहरणासहित प्रूफ्स व कन्क्लुजन्स कन्फर्मेशन ही ब्रेकअप्स पण श्रवणाने जाणवत आहेत. किती चांगली गोष्ट आहे. स्वामीजी साधकाने ज्ञानेश्वरीचा अभ्यास कसा करावा व आपण आपल्या साधन काळात हा अभ्यास कसा केला हे कृपया सांगाल का. आम्हा सर्व साधकांना याचा खूप उपयोग होईल. काही काळापूर्वी मी गुरुवारच्या सत्संगाच्या वेळी हा प्रश्न विचारलेला होता, परंतु आपल्या व्यग्र कार्यक्रमांमुळे हा प्रश्न राहून गेल्याने मी परत आपणास विनंती कळवळीने करीत आहे, त्याबद्दल कृपया क्षमा करावी. आपण भगवद्गीतेवर विनोबा काय संदर्भ देतात हे पण सांगतात, त्याचेही वाचन करावे का? अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न ज्यांनी विचारलेला आहे त्यांना ज्ञानेश्वरी वाचनापासून काय काय उपयोग होतो, काय काय त्यांचा लाभ झाला हे आधी त्यांनी लिहिलेलं आहेच. त्यांनी जो प्रश्न विचारलेला होता तो प्रश्न मी अध्यात्म मंगलधाम मध्ये घेतलेला होता. इथं जो प्रश्न आलेला होता तो प्रश्न माझ्या खिशात राहिला आणि अध्यात्म मंगलधाम मध्ये हा प्रश्न मी घेतलेला होता की ज्ञानेश्वरीचा अभ्यास कसा करावा. पण गुरुवारच्या सत्संगामध्ये तो प्रश्न घ्यावा अशी तुमची इच्छा दिसते, त्यामुळं परत एकदा मी सांगतो. अनेकांना मी ज्ञानेश्वरीच्या संदर्भात किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यास कसा केला याची खूप उत्सुकता आहे. स्वामीजींची आणि माझी प्रथम भेट झाली तेव्हा त्यांनी मला असं विचारलं, काही गीता ज्ञानेश्वरी दासबोध वाचता का? तर मी स्वामीजींना म्हटलं की माझा 12वा आणि 15वा अध्याय पाठ आहे आणि मी दासबोध वाचलेला आहे, ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न केला पण ती कळत नाही असं मी स्वामीजींना म्हटलं होतं. तेव्हा मी लहान होतो, 19 वर्षांचा होतो. कालांतराने मी स्वामीजींकडे ज्ञानेश्वरीच्या श्रवणासाठी जायला लागलो आणि श्रवणाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीशी माझा प्रथम संबंध किंवा संपर्क आला. ज्ञानेश्वरीचं श्रवण जसं सुरू झालं, कॉलेजमध्ये शिकत असताना, आता जसं शिवाजीराव भोसल्यांचा उल्लेख तुम्ही केला तसं माझ्यावरही शिवाजीराव भोसल्यांचा फार प्रचंड प्रभाव त्या काळात पडलेला होता आणि आम्हाला बारामतीकरांना शिवाजीराव भोसले हे सतत उपलब्ध असायचे. म्हणजे तांदुळवेस तालीम मंडळामध्ये देखील उद्घाटनाला शिवाजीराव भोसल्यांना लोक बोलू शकत असत, इतका शिवाजीराव भोसल्यांचा आणि बारामतीचा निकटचा संबंध होता. अशा करता मी म्हणतोय की एक प्राचार्य पण तालमीचं उद्घाटन करायला देखील येऊ शकत असत, त्यामुळे त्यांचं विविध प्रकारे श्रवण जसं केलं तसं विशेष करून योगी अरविंद आणि विवेकानंदांवर त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा एकाग्रतेने ते कसे श्रवण करत असत किंवा वाचन करत असत हे वर्णन करून त्यांनी सांगितलं. त्याच वेळेला पतंजलींची योगसूत्र देखील माझ्या हातात आलेली होती, ती मी वाचलेली होती आणि मी एकाग्रतेने श्रवण करण्याचा प्रयोग सुरू केलेला होता. तो केवळ परमार्थापुरता मर्यादित नव्हता, परमार्थाचं फार श्रवण तेव्हा घडत नसे, पण मी शैक्षणिक रीतीने कॉलेजमध्ये एकाग्र श्रवण करण्याचा अभ्यास म्हणून प्रयत्न करायला लागलो. श्रवण हा अभ्यास असेल तर कुठेही करायला हरकत नाही, त्यामुळं तर त्या एकाग्र श्रवणाचा इतका विलक्षण लाभ झाला. मी स्वामीजींच्या ज्ञानेश्वरी निरूपणाकरता म्हणून तशाच प्रकारे श्रवण करायला लागलो. श्रवण सुरू झालं आणि अभ्यासाच्या पद्धतीने त्या श्रवणाचं मनन देखील मी करायला लागलो. पण या ठिकाणी मात्र थोडी वेगळी गोष्ट झाली. कारण परीक्षेचे मार्क मिळवण्यापुरतं केलेलं श्रवण आणि जीवन बदलण्याकरता असलेल्या विषयाचं श्रवण याच्यामध्ये महदांतर होतं. असं असल्यामुळं स्वामीजींचं श्रवण आणि त्याच्यातून केलेलं मनन यांनी अतिशय वेध स्वामीजींचा जो लागलेलाच होता तो अधिकाधिक वाढत जायला लागला. मला स्वामीजींचा अनुग्रह झाला आणि मग मी श्रवण करायला लागलो ज्ञानेश्वरीचं, विशेष करून त्यांच्या घरी जाऊन. त्यामुळं श्रवण मनन निदिध्यास प्रचितीने बाणता विश्वास असं जे समर्थ म्हणतात, तर श्रवण आणि मनन त्याच्या बरोबरीने ध्यान. आता मी जरा ऑर्गनाइज्ड उत्तर देतोय. स्वामीजींनी सांगितलेल्या गुरुपदिष्ट ध्यानाचा समावेश होता आणि श्रवण मनन होतं, अशा गोष्टींचा त्याच्यात समावेश झाला. श्रवणाच्या काही युक्त्या मला शिकत असतानाच समजलेल्या होत्या. तुम्हालाही सांगतो की जो वक्ता बोलत असतो केवळ त्याच्या उच्चाराकडे लक्ष द्यायचं, त्याच्या उच्चाराकडे डोळे लावून बसायचं, ओठांकडे लक्ष द्यायचं आणि बाकी कशाकडेच लक्ष नसलं पाहिजे. हे श्रवण ठसतं. डोळे मिटून जर श्रवण केलं तर फक्त कानाकडे लक्ष द्यायचं, अथवा कानातून ते हृदयामध्ये येत आहे अशा भावनेने हृदयाकडे लक्ष द्यायचं. वक्ता बोलत असताना तो जो बोलतो आहे त्याच्या पाठोपाठ अगदी थोड्या अंतराने आपणही मनात तेच बोलायचं. एकाग्रतेने श्रवण होतं आणि रिपीट होतं, रिपीटेशन होतं, आपल्या आतून त्याचं रिपीटेशन होत राहतं. श्रवण करताना बऱ्याच वेळेला जो विषय असतो त्या विषयाच्या विरोधी आपलं मत निर्माण होऊ शकतं. तसं नाहीये, असं आहे, हे बरोबर नाहीये, त्याच्याऐवजी जो बोलतो त्याचा तर्क संपूर्णपणाने स्वीकारून श्रवण करायचं. ही एक सवय आहे. जसं विरोधी तर्क उभा करणं ही खोड आहे, तशी ही चांगली खोड आहे की जसा तर्क आहे त्याच्या मनस्थितीत जाऊन त्याच्या तर्कातूनच आपण समजावून घ्यायचं. अशा रीतीने एकाग्र श्रवण मी ज्ञानेश्वरीचं करायला लागलो. मलाही कोडं पडतं की ज्ञानेश्वरीचा माझा अभ्यास कसा झाला. मलाही नीट सुरुवातीला ते उमगलेलं नव्हतं, पण या ठिकाणी माझा ज्ञानेश्वरीचा खूप अभ्यास झाला. श्रवणातून माझा खरा अभ्यास झाला असं मला वाटतं. आणि ते श्रवण करत असताना ध्यान आणि नामस्मरणासारख्या साधना देखील खूप तीव्रतेने करत असल्यामुळं जो प्रतिपाद्य विषय आहे तो प्रतिपाद्य विषय जसं अर्थशास्त्राची मूलतत्व असा विषय असेल, लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी, याचा तसा जीवनाशी काही संबंध नसतो, पण याचा संबंध लगेच ध्यानाशी लावून पाहता येत असल्यामुळं श्रवण मनन आणि साधना अशी जोडगोळी सुरुवातीला गेली असं मला वाटतं. मला अचानक असं कळलं की स्वामीजी ज्ञानेश्वरीचा अभ्यास कसा करतात. त्याचं असं झालं की एकदा मी दुपारी स्वामीजींकडे दुकानात जाऊन बसलेला असताना त्या दिवशी ज्या श्लोकावर बोलायचं होतं त्या श्लोकाच्या संदर्भात स्वामीजींचं चिंतन चालू होतं. अजून एक कोणीतरी व्यक्ती होती दुकानात, तर स्वामीजी त्या श्लोकाचा अर्थ सांगत होते, त्याच्यावरचं चिंतन प्रकट करत होते आणि मग म्हणाले आता बाबा महाराज पंडित काय म्हणतात ते बघू. काढवर तिथलं पुस्तक काढलं, पाहिलं, बाबा महाराज पंडितांचा अर्थ पाहिला. ठीक आहे म्हणाले, आता या श्लोकावर आचार्य काय म्हणतात बघू. शंकर भाष्य काढलं, ते वाचलं. लोकमान्य काय म्हणतात ते बघू. गीता रहस्य काढलं गेलं. मलाही मधून अधून वाचायला ते द्यायला लागले. त्या विशिष्ट वेळेला ते बऱ्याचदा त्यांना शांतता असायची आणि ते त्या दिवशी रात्री जे प्रवचन करायचं असत असे त्यांना त्या विषयीचं ते चिंतन करत असत. त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की स्वामीजी स्वतःचं चिंतन एका सुयोग्य पद्धतीने असं व्यक्त करतात आणि मग इतरांनी काय काय सांगितलेलं आहे ते पाहतात. आधी इतरांनी काय काय सांगितलेलं आहे ते पाहत नाही, तर स्वतः त्याच्याबद्दल काय वाटतं त्याच्या संबंधी विचार करतात आणि मग अशा मोठमोठ्या लोकांनी काय सांगितलेलं आहे त्या श्लोकावर त्याचाही विचार करतात आणि प्रवचनाला त्यांच्या गेलं की मग ते सगळं इतकं एकत्रित स्वरूपात योग्य रीतीने समोर मांडलेलं असायचं. त्याच्यात किंचित खंडन मंडन असायचं, एखादा न पटलेला विचार देखील त्याच्यातला तिथं खोडलेला असायचा. अशा रीतीने ते जर करत असतील तर आपणही करू शकतो म्हणून मी ही सगळी पुस्तकं घरी आणली आणि प्रवचनाला जायच्या आधी मी पाहायला लागलो की बाबा महाराज पंडित काय म्हणतात, शंकराचार्य काय म्हणतात, लोकमान्य काय म्हणतात, विनोबा काय म्हणतात. मी एक विनोबांची त्याच्यात भर घातली. अशा प्रकारे मी वाचायला सुरुवात केली. पण हे मुख्यतः गीतेवर आधारित होतं. हे सगळे गीतेवर काय म्हणतात, एक बाबा महाराज पंडित जर सोडले तर गीतेच्या श्लोकांवर काय कशा प्रकारे ते उहापोह करतात ते लक्षात यायला लागलं आणि स्वामीजींची प्रवचन ऐकणं आणि या सगळ्या मंडळींची मतं देखील पाहणं आणि यथाशक्य चिंतन करणं किंवा कधी चिंतन नाही झालं तरी ती प्रक्रिया कदाचित आपोआप थोडी बहुत आत होत असावी असं मला वाटतं. पण मी अशा प्रकारे ज्याला शब्दाभ्यास असं म्हणू त्याची सुरुवात केली. श्रवण आणि श्रवणाच्या पाठोपाठ स्वामीजी करत असत तसंच शब्दाच्या अंगाने त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि हे सर्व 77 सालापासून 96 साली स्वामीजींनी देह ठेवेपर्यंत श्रवण ही गोष्ट माझ्या आयुष्यात कायम राहिली आणि अजूनही आहे. अजूनही ज्ञानेश्वरीचं आणि दासबोधाची जी इथं प्रवचन होतात त्याचं खूप एकाग्रतेने मी श्रवण करतो. त्या श्रवणाचा मला लाभ देखील होतो. मला असं वाटतं की या अशा प्रकारचा शब्दाभ्यास ज्याला म्हणू तो झाल्यानंतर मी अजून एका अभ्यासाला दरम्यानच्या काळात सुरुवात केली. ती म्हणजे गीतेवरचे जे संदर्भ ग्रंथ आहेत ते प्रवचनाच्या योगाने स्वामीजींची प्रवचन त्या योगाने वाचले जात होते पण त्याच्याबरोबरच शास्त्र म्हणून ज्याच्यात दाटीवाटीने आलेले आहेत असे दोन ग्रंथ मला मिळाले. एक म्हणजे विचार सागर रहस्य आणि दुसरं म्हणजे पांडुरंग शास्त्री गोस्वामी यांनी लिहिलेलं आचार्यांची सुबोध स्तोत्रे म्हणून ग्रंथ. तर या ग्रंथांमध्ये शास्त्र चर्चा खूप चांगली आलेली आहे. त्याच्यातही विचार सागर रहस्यापेक्षा मी पांडुरंग शास्त्र्यांचं ज्या आचार्यांची स्तोत्रे त्याच्यावर केलेलं त्यांचं निरूपण, विशेष करून दक्षिणामूर्ती स्तोत्र आणि अशा प्रकारची जी स्तोत्र आहेत त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं जे वेदांती आहे, मला असं लक्षात आलं की ते वाचलं की शास्त्राचा अभ्यास संपलाच, जवळपास झालाच, इतकं परिपूर्ण त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं मी त्याची पारायणं अक्षरशः केली. तुलनेने विचार सागर रहस्य हे आवश्यकतेप्रमाणे फक्त उघडून बंद करायचं, पाहायचं आणि ठेवून द्यायचं. अजूनही मला त्याची भाषा जरा जडच वाटते पण तेही पाहायला मी सुरुवात केली. अशा प्रकारे गीता आणि शास्त्र याचा अभ्यास चिंतनाच्या रूपाने या प्रकारांनी झाला. विनोबांची अष्टादशी आणि बापट शास्त्र्यांची उपनिषदांवरची भाष्य, आचार्य भाष्य त्याचा केलेला उलगडा, ही आचार्य भाष्य बापट शास्त्र्यांनी लिहिलेलं जरी जड असलं तरी अत्यंत अंतरंग असं पुस्तक आहे. तर त्याचाही मी मधून अधून वापर करायला लागलो. आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या बाबत मला असं लक्षात आलं की अभंग ज्ञानेश्वरीमध्ये स्वरूपानंदांनी ओवीला ज्या पॅरलल ओव्या लिहिलेल्या आहेत त्याच्या इतकं उत्तम अर्थ कोणी केलेले नाहीत. सर्वांनी नेमक्या ठिकाणी भलतेच अर्थ केलेले आहेत याच्यात मला आरोप करायचा नाही. अभ्यासापुरतं आपण बोलतो आहे पण मोठमोठी नावं असणारे सगळे हे अर्थाच्या बाबत चुकलेले लक्षात येतं नेमक्या काही ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी नाही, पण स्वरूपानंदांनी मात्र अतिशय अचूक अशा त्याचे अर्थ करून ओव्या लिहिल्या. म्हणून मी एक उपक्रम हातात घेतला की ज्ञानेश्वरीच्या ओवीला स्वरूपानंदांनी ज्या ओव्या लिहिल्या, उदाहरणार्थ एका ओवीला जर दोन ओव्या लिहिल्या असतील तर दोन ओव्या झाल्यावर एक आकडा मूळ ज्ञानेश्वरीचा असं टाकून पहिली अभंग ज्ञानेश्वरी माझ्या अभ्यासाची आहे ती मी तयार केली. त्यामुळे कुठलीही ओवी जर अडली तर स्वरूपानंद काय म्हणतात हे त्याच्यावरून लगेच समजतं आणि अतिशय सुलभ आत्ताच्या मराठीमध्ये आणि अचूक अनचॅलेंजेबल अशा प्रकारचे ते अर्थ आहेत. त्यामुळं आणि ते दुसरं म्हणजे आपल्या संप्रदायाला देखील पोषक योग्य असं आहे कारण स्वरूपानंदांनी लिहिलेले आहेत. अशा प्रकारे मी गीता ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथांचा आणि शास्त्रांचा अभ्यास हळूहळू करून केला. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की ओवीच्या अर्थाचा प्रातिभ अनुभव, जसं नामदेव महाराज म्हणतात की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी, याचा अर्थ ते याचा अनुभव घ्यावा अशी अपेक्षा करतायत. आपण फक्त ही ग्रंथ ज्ञानेश्वरी फार श्रेष्ठ आहे आणि आयुष्यात जमलं तर एखादी ओवी अनुभवा असं नामदेव महाराज म्हणतायत असा सर्वसाधारण अर्थ काढतो, त्याच्याऐवजी तो अज्ञार्थक आहे की काय असं वाटून प्रत्येक ओवी जर असेल, ओवी ही अतिशयोक्ती होईल मी आता उत्तर देताना, पण एकूणच मला म्हणायचं असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी काय जे सांगितलेलं आहे त्याचा प्रातिभ अनुभव कुठेतरी घेण्याचा प्रयत्न करायला हवा. स्वाधिकाराचे नि नावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारून याचा प्रातिभ अनुभव कुठेतरी आपण घ्यायला हवा असं मनाने घेतलं आणि जितका शक्य तितका थोडा बहुत असा प्रयत्न मी करायला लागलो. दरम्यानच्या काळात मात्र अमानित्वम अदंभित्वम किंवा स्थितप्रज्ञ लक्षणं किंवा भक्त लक्षणं गुणातीताची लक्षणं याचं एक एक लक्षण घेऊन एका दिवसाकरता त्या लक्षणामध्ये राहण्याचा अभ्यास हाही प्रातिभा अभ्यास असा आपल्याला जमतो का हेही पाहायला सुरुवात केली. मी याला भावचिंतन असं म्हणतो. आधीच जे शाब्दिक अंगाने अभ्यास मग शब्दचिंतन असेल तर याला भावचिंतन म्हणतो. प्रातिभा अंगाने ते आपल्या वृत्तीवर आरूढ करणं आपण तसं नसताना पण आपण अमानित्व हा गुण संपादन केलेला आहे आणि दिवसभर अमानित्व या भावात राहायचं खरं म्हणजे नाही होत हे मला माहितीये तरी देखील तर त्याचाही उलटा परिणाम व्हायला लागला. अजून ज्ञानेश्वरीच्या किंवा शास्त्रांचे अर्थ सखोल अर्थ उलगडायला लागले. आपल्याला जीवनात जिथं ठेचकायला होतं तिथं जर उत्तर मिळालं तर मग शब्दाचं उत्तरही मिळतंच. अशा प्रकारे मी भावचिंतन करायला सुरुवात केली. त्याच्यात ओव्या म्हटलं तर खूप कमी घेतल्या, जर घेतल्या असतील तर ज्ञानेश्वरी नित्यपाठाच्या घेतल्या, पण गीतेचे मात्र हे अशा प्रकारचे अनेक श्लोक मी घेऊन स्वामीजी असं म्हणत असत की मी एक एक ओवी घेतो आणि आपल्याला लावून पाहतो आणि मला असं वाटतं की माझ्या जीवनात ती ओवी उतरलेली आहे. मी असं म्हणतो की स्वामीजींनी एवढा मी काही पोचलेलो नाही, मी परिपूर्ण नाही, पण या ओवीचा एक दिवस मी प्रातिभाभ्यास तर करीन साधक म्हणून. त्यांच्या इतकी मला अनुभूती येणार नाही की ही ओवी माझ्या अंगात पूर्णपणाने मुरलेली आहे, एवढा तर माझा अनुभव नसेल, पण माझा अभ्यास सुरू तर होईल. अशा प्रकारे मी अभ्यास करायला सुरुवात केली. आणिक एक महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की मी केली, मी आणि नाना राजीव भवाळकर मिळून की ज्ञानेश्वरी मध्ये असणारी जी काय गुरुस्तवन गुरुस्तवन सगळी तोंडपाठ करायची असं आम्ही ठरवलं. तो माझ्याकडे ध्यानाला यायचा आणि ती पाठ होईपर्यंत रोज तीस तीस म्हणत राहायची आणि गुरुस्तवन पाठ झाल्यानंतर मग प्राप्त पुरुषांची जी लक्षणं आहेत स्थितप्रज्ञ कर्मयोगी जीवनमुक्त ज्ञानी भक्त तर ही देखील परत 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 त्या ओव्या वाचायच्या आणि जवळपास मुखोद्गत होतील असं पाहायचं. अशा अशा प्रकारे अभ्यास पाठांतराचा केला. तुकाराम महाराज ही म्हणतात की आधी केली पाठ संतांची उत्तरे विश्वास आदरे धरून या. तशा प्रकारे जर पाठच करायचं झालं तर ही प्राप्त पुरुषांची लक्षणं आपण पाठ करावीत असं मनात आलं आणि त्यावेळेला एक दोन तीन वर्ष आम्ही ओळींनी हे सगळं करत असू. तर या सगळ्याचा परिणाम म्हणून मला असं वाटतं की एक जसा बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात तशा प्रकारे गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा कधी आला मला समजलंही नाही. आला असं मला भास होतो किंवा कधी कधी तुम्हालाही भास होतो की यांना बर्ड्स आय व्ह्यू आलेला आहे. तर तो जर आला असेल तर या अशा प्रकारच्या चिंतनातून आणि अभ्यासातून तो आला असावा असं मला वाटतं. एवढं सगळं केल्यावर मी खात्रीने सांगतो की माझा खरा अभ्यास हा स्वामीजींच्या प्रवचनांचा श्रवण करूनच झाला. हा जो अभ्यास आहे मी केलेला तो वाचनाचा अथवा पाठांतराचा अथवा चिंतनाचा त्याच्या जोडीला सतत श्रवण होतं आणि या सतत श्रवणाचा मोठा विलक्षण परिणाम असा झाला आणि ज्याच्याकडून श्रवण करतो आहोत तर ती व्यक्ती देखील जे बोलते आहे तशीच आहे असं जेव्हा स्वामीजींकडे पाहून लक्षात येत असे तेव्हा त्यांच्याकडून ऐकत असताना किती विश्वास वाटायचा. त्या ओव्या मूर्त होऊन आपल्या समोर उभ्या आहेत असं वाटायचं स्वामीजींच्या रूपाने. असं असल्यामुळं हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास या तऱ्हेने झाला. मला असं वाटतं की हे सगळं सांगितल्यानंतर हे कशा आणि किती प्रमाणामध्ये कारण अभ्यास ही ज्याची त्याची पद्धत असते असं मला वाटतं. माझी एक पद्धत मी अशा प्रकारे विकसित केली याच्यापेक्षाही अतिशय काय म्हणू तीव्र बुद्धिमत्तेची अशी व्यक्ती याच्यापेक्षाही जास्त चांगला अभ्यासही करू शकेल माझ्या पुरतं मी उत्तर देतो. कारण मी असं ऐकलं तर की प्रस्थानत्रयीचा आणि पंचदशीचा प्रस्थानत्रयीचा आणि पंचदशीचा अभ्यास करण्यासाठी म्हणून बापूजींनी विनोबांना दोन वर्ष केवलानंद सरस्वतींकडे वाईला येऊन राहण्याची आज्ञा केली. दोन वर्ष जास्तीत जास्त या सगळ्या अभ्यासामध्ये दोन वर्षापेक्षा जास्त काळ घालवायचा नाही. त्याच्यामध्ये केवलानंद सरस्वतींकडून विनोबांनी सहा महिने पहिले चार महिने आचार्यांचं जे गीता भाष्य आहे त्याचे पाठ घेतले आणि आचार्यांनी ज्या पद्धतीने एक जर लेखक असेल किंवा वक्ता असेल तर त्याची तर्काची पद्धत तर ठरली आणि केवलानंद सरस्वती शिकवत असताना विनोबांना समजलं की कशा प्रकारे तर्क मांडून आचार्यांनी हे गीता भाष्य लिहिलेलं आहे. जिथपर्यंत झालं त्याच्या पुढे राहिलेली गीता आहे ती कशी निश्चितपणे आचार्यांनी लिहिलीये हे विनोबांनीच केवलानंद सरस्वतींना सांगितलं की याच्या पुढचा अभ्यास आचार्यांनी असा केला असावा आणि असं मांडलं असावं तर ते बरोबर होतं. आणि त्याच न्यायानी उपनिषद भाष्य आणि ब्रह्मसूत्र भाष्य देखील त्याच न्यायानी कशी होती हे त्यांनी उलगडून दाखवलं. तर त्यांचा अभ्यास माझी कल्पना नऊ महिन्यात पुरा झाला दोन वर्ष दिलेली असताना आणि उरलेला वेळ मग त्यांनी महाराष्ट्रातले गड आणि किल्ले याच्या परिभ्रमणामध्ये चार महिने घालून एक वर्षातच ते बापूजींच्या सेवेत रुजू झाले. त्यामुळं मी जे सांगितलं तीच अभ्यासाची एकमेव पद्धत आहे असं नाही. ज्याची बुद्धी फारच कुशाग्र आहे आणि जात्याच शुद्ध आणि सूक्ष्म आहे तो याच्यापेक्षाही कितीतरी वेगाने अभ्यास करू शकेल. पण माझ्या पुरतं बोलायचं झालं तर या सगळ्याचा अशा अभ्यासाचा मला उपयोग झाला असं वाटतं. आज मी ज्या ओव्या माझ्या तोंडातून सहज बाहेर पडतात त्या सगळ्या स्वामीजींकडून ऐकलेल्या आहेत. त्या कुठं वेगळ्या काढल्या आणि पाठ केल्या असं कधी झालं नाही, त्या आपोआपच पाठ झाल्या. इतकी स्थळ ठरलेली असायची की काय आलं की स्वामीजी काय बोलतील हे अगदी पक्कच असायचं, त्याप्रमाणे ते लक्षात राहिलं. पण त्याच्या मागचा तर्क काय आहे हे अधिक महत्वाचं होतं, कोणत्या तर्काने ते बोलतायत. आणि तो तर्क तशा तऱ्हेने समजून घेतल्यामुळं मला असं वाटतं की या अभ्यासाकरता मूळ जर कोण मुख्य कारण असेल किंवा ज्यांची मदत झाली असेल ते म्हणजे एकमेव स्वामीजी, असा मी माझ्यापुरता निष्कर्ष काढतो. मात्र सगळा अभ्यास काय आणि कसा केला हे मी तुम्हाला तुमच्या समोर ठेवलं. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. Hari 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 Swami Ji Hara Hara Bula Pundalika Varade Hari Vitthal Shri Jnana Dev Tukaram Shri Jnaneshwara Maharaj Ki Jai Paramahamsa Sadguru Swami Swarupananda Maharaj Ki Jai परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.